सियोने सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्चिंत असणारे यास धिक्कार असो. प्रधान राष्ट्रातल्या ज्या प्रमुखांकडे इस्रायलाचे घराणे धाव घेते त्यास धिक्कार असो. पलीकडे कालनेस जाऊन पहा व तेथून महान हमाथास जा, पलिष्ट्यांच्या गथास जा. ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलुख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय? अहो, तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकिता आणि बलात्काराचे आसन जवळ आणिता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता. कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता. तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता. दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनविता. तुम्ही घागरीच्या घागरी द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी आपणास माखिता. योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करीत नाही. ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील. ख्याली खुशाली करणाऱ्यांचा गोंगाट नाहीसा होईल. प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली. परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करीतो. त्याच्या महालांचा मी तिटकारा करीतो. हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन. मग असे होईल की एका घरात 10 मनुष्य असली तरी ती मरतील. एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी त्याची हाडे घरातून बाहेर नेण्यास येईल. तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणाऱ्यास विचारील की आणखी कोणी तुमच्या बरोबर आहे काय? तो म्हणेल नाही. तेव्हा हा म्हणेल, गप्प रहा, परमेश्वराचा नामोच्चार करावयाचा नाही. कारण पहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरास भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरास भेगा पाडण्यात येतील. घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरितात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व धार्मिकतेच्या फळाऐवजी कडू दवणा केला आहे. तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल हर्ष करिता. तुम्ही म्हणता, आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादिली नाही काय? परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, पहा, हे इस्रायलाच्या घराण्या, मी तुम्हावर एक राष्ट्र उठवीन. ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हास पिडतील.